पोरबाई पक्का चोर रात्रीच घरात घुसला
आनंदाचा पोरबाई पक्का चोर रात्रीच घरात घुसला
आनंदाचा पोरबाई पक्का चोर रात्रीच घरात घुसला
आनंदाचा पोरबाई पक्का चोर रात्रीच घरात घुसला फेकून देतो भीती कशी आला नाही दही खातो दूध पितो लसूण फेकून देतो भीती कशी आला नाही
आनंदाचा पोरबाई पक्का चोर रात्रीच घरात घुसला
आनंदाचा पोरबाई पक्का चोर रात्रीच घरात घुसला
आनंदाचा पोरबाई पक्का चोर रात्रीच घरात घुसला आनंदाचा पोरबाई पक्का चोर रात्रीच घरात घुसला आता सांगू कशी बोलू कशी बोलायचं तर सगळीच भीती आनंदाचा पोरबाई पक्का चोर रात्रीच घरात घुसला